लेवी अध्याय 13. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्यास अहरोन याचकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे. मग याचकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा. मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. त्या मनुष्याच्या अंगच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याचकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास 7 दिवस व इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याचकाने त्यास आणखीन 7 दिवस इतरांपासून वेगळे ठेवावे. 7व्या दिवसानंतर याचकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. ते साधे खवंद होय. त्या मनुष्याने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे. परंतु त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याचकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याचकापुढे हजर व्हावे. याचकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्यास अशुद्ध ठरवावे, तो महारोग होय. एखाद्या मनुष्यास महारोगाचा चट्टा असेल तर त्यास याचकाकडे न्यावे. याचकाने त्यास तपासावे आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय. याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरांपासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे. एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याचकाने त्यास अंगभर तपासावे. याचकाने त्याची तपासणी करावी. त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे. त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे, पण त्याच्या अंगावरील काही मांस कोळे असेल तर तो अशुद्ध समजावा. याचकाने कोळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे. असले कोळे मांस अशुद्धच असते, तो महारोग होय. परंतु ते कोळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याचकाकडे यावे. याचकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे, तो शुद्ध आहे. कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याचकाला दाखवावा. याचकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे. फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे, पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याचकाला दिसून आले तर त्याने त्यास 7 दिवस वेगळे ठेवावे. त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याचकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे. तो सट्टा आहे, पण तो तकतकीत डाग तिथल्या तिथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे, म्हणून याचकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे. एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मासात तांबूस पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल तर याचकाने त्यास तपासावे. त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळालेल्या जागी महारोग फुटला आहे, मग याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे, तो महारोगाचा चट्टा होय. परंतु तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झाले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चाललेली आहे असे याचकाला दिसून आले तर त्याने त्यास 7 दिवस वेगळे ठेवावे. 7व्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याचकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे, तो महारोगाचा चट्टा होय. परंतु तो डाग तिथल्या तिथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे, म्हणून याचकाने त्यास शुद्ध ठरवावे, तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय. एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुटीवर चट्टा असला तर याचकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे. ही चाई म्हणजे तो डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय. तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याचकाने 7 दिवस वेगळे ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी, ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही तर त्या मनुष्याने आपल्या डोक्याचे केस काढावेत पण चाईवरचे केस काढू नयेत. याचकाने चाई असलेल्या मनुष्यास आणखी 7 दिवस वेगळे ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे. परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली तर याचकाने त्यास तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधित न बसता त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे. परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे. याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील तर याचकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय, ती व्यक्ती शुद्ध होय. कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे, तो मनुष्य शुद्ध होय. त्याच्या डोक्यावरच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय, तो मनुष्य शुद्ध आहे. परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे, मग याचकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय, तो मनुष्य अशुद्ध होय. याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे, त्याचे कपडे फाटके असावे, त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकास इशारा देण्यासाठी अशुद्ध अशुद्ध असे ओरडत जावे, जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध राहावे, तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, त्याची वस्ती छावणीबाहेर असावी, एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला चांबड्याला किंवा चांबड्याच्या वस्तूला पडला आणि त्या वस्त्राला त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चांबड्याला किंवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय, तो याचकाला दाखवावा, याचकाने तो चट्टा तपासावा, चट्टा पडलेली ती वस्तू त्याने 7 दिवस वेगळे करून ठेवावी, त्याने 7व्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चांबड्यावर किंवा वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चांबडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे, ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर तसेच चांबड्यावर किंवा चांबड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याचकाने ते वस्त्र किंवा चांबडे जाळून टाकावे, परंतु तो चट्टा पसरला नाही असे याचकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चांबडे अवश्य धुतले पाहिजे, याचकाने लोकास ते वस्त्र किंवा चांबडे धुण्यास सांगावे, मग धुऊन झाल्यावर ते त्याने आणखीन 7 दिवस वेगळे ठेवावे, त्यानंतर याचकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चांबडी अग्नीने जाळून टाकावे, परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याचकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चांबड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा, इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चांबडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे, परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चांबडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे, लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.